आम्ही करण्या ग पोरी जमलो गावा बाहेरी सख्याची आली स्वारी उडविली ती पिचकारी घात लाग घेरा त्यान टोळीचा हाट लाग कोना माझ्या मला काही समजना मला